हरि ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ओम अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे श्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे शक्वरिरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्तां रूक्ष मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतं च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रविश्च मे त्र्यवी च मे दित्यवाच्च मे दित्यौ हि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच्च मे तुर्यौ हि च मे पष्ठवाच्च मे पष्ठौ हि च म उक्षा च मे वशा च मृषभश्च मे वेह च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पन्तां प्राणो यज्ञेन कल्पन्ताम् अपानो यज्ञेन कल्पन्ताम् व्यानो यज्ञेन कल्पतां चक्षुर्यज्ञेन कल्पतां श्रोत्रं यज्ञेन कल्पतां मनो यज्ञेन कल्पतां वाग् यज्ञेन कल्पतां आत्मा यज्ञेन कल्पतां यज्ञो यज्ञेन कल्पतां।
श्रीराम। आजचं मनोगत सद्भक्त सुभाष आंग्रे हे सादर करणार आहेत। त्यांना 1992 साली परमपूजनीय स्वामी माधवनाथांचा अनुग्रह लाभला। 2007 साली त्यांनी पोलीस खात्यातून निवृत्ती स्वीकारली। आपल्या बालकेंद्राच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो। गेली अनेक वर्ष त्यांनी बालकेंद्रासाठी मोठी सेवा केलेली आहे। आपण त्यांचं मनोगत ऐकणार आहोत।
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आपल्या ह्या मंडळाच्या वतीने एका साधिकेने मला फोन करून विचारले की आंग्रे काका, तुम्ही गुरुवारच्या सकाळच्या सत्संगाच्या केंद्रात तुमचे मनोगत सांगू शकाल काय। तिचा हा निरोप ऐकून माझ्या मनात थोडा वेळ विचार आला की आपण मनोगतामध्ये काय सांगू शकतो व हे मला जमू शकेल काय। परंतु आपल्या सद्गुरूंचीच आज्ञा झालेली आहे असे समजून मी तिला माझा होकार कळवला। तो क्षण आज या ठिकाणी आला असून सद्गुरूंच्याच कृपाशीर्वादाने माझे अल्पस्वल्प असे मनोगत सादर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील मौजे कुटरे या गावी माझा जन्म, बालपण व मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले। आर्थिक परिस्थितीच्या कारणास्तव तालुक्याच्या ठिकाणी किंवा अन्य शहराच्या ठिकाणी जाऊन पुढील शिक्षण घेणे शक्य न झाल्यामुळे मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर मी 1.5 वर्ष आईवडिलांना शेतीच्या कामात मदत करू लागलो। परंतु सन 1976 अखेरीस माझे एक चुलत चुलते गावी आले असताना त्यांच्यासोबत मी चरितार्थाच्या दृष्टीने पुण्यात आलो। त्यांनी मला त्यांच्याकडे राहण्यासाठी आश्रय दिला व त्यांच्या ओळखीनेच मला कृषी विभागात व पुढे कृषी महाविद्यालयात रोजंदारीवर काम मिळाले। त्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मी मराठी, इंग्लिश, टायपिंगसारखे कोर्सेस पूर्ण करून तसेच कार्यालयीन कामकाजाचा अनुभव मिळाल्यामुळे मला दिनांक 24/4/1979 पोलीस खात्याच्या रेल्वे पोलीस कार्यालयात कनिष्ठ श्रेणीलिपिक म्हणून कायमस्वरूपी नोकरी मिळाली। त्यामुळे माझा व माझ्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला। परमार्थ म्हणजे नेमके काय, परमार्थाचे जीवनातील स्थान आणि आवश्यकता काय, हे परमपूजनीय सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या सान्निध्यात येण्यापूर्वी याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती। त्यामुळे इतर सामान्य माणसांप्रमाणेच प्रपंचाची डागडुजी करण्यासाठी आणि प्रपंचात कोणत्या अडीअडचणी येऊ नयेत म्हणून वेगवेगळ्या देवदेवतांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे, उपासतापास, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा करणे, घरच्या देवदेवतांच्या तसबिरींना गंधफुले वाहून अगरबत्ती लावून ओवाळणे आणि काही अपवादात्मक प्रसंगी सत्यनारायण पूजा घालणे अशी परमार्थाची समजूत असल्यामुळे या गोष्टी मी करीत असे। माझे व माझ्या कुटुंबियांचे देहपोषण उत्तम व्हावे, माझा संसार नीट चालावा या दृष्टीने माझ्या कर्माची वाटचाल सुरू होती। जणू काही पैसा आणि मान सन्मान यासाठीच आपला जन्म आहे अशी माझी गैरसमजूत होती। त्यामुळे धन मानमरातब घेणी देणी घरदार स्त्रीपुत्र या गोष्टीमध्येच मी दंग होऊन राहिलो होतो। अखाद्य सेवन, अपेयपान, नाटके सिनेमे पाहणे व फावल्या वेळात गप्पा टप्पा मारून वेळ घालवणे अशा प्रकारचे माझे विषयासक्त जीवन सुरू होते। कामना वासना आणि नाना विवंचना व त्या सर्वांची पूर्ती करण्यासाठी धडपड यामध्येच आयुष्याचा काही काळ निघून चालला होता। दिनांक 28/2/1984 मला वरिष्ठ श्रेणी लिपिक पदावर बढती मिळाली आणि बढतीवर माझी बदली संगमरी जवळील रेल्वे पोलीस कार्यालयातून औंध पुणे येथील महाराष्ट्र राज्य पोलीस मोटार परिवहन विभागाच्या मुख्य कार्यालयात झाली। तेथे माझे आस्थापना शाखा प्रमुख म्हणून नेमणूक असल्यामुळे या शाखेतून तांत्रिक पोलीस कर्मचाऱ्यांची भरती बदली बढत्या बक्षिसे शिक्षा रजा वेतनवाढ इत्यादी कामे या शाखेशी संबंधित असल्यामुळे SRP ग्रुप 10 सोलापूरच्या MT शाखेत नेमणुकीस असलेले पोलीस चालक श्री किरण इंगुळकर यांना पुण्यात बदली हवी असल्यामुळे ते सन 1986 बदलीच्या संबंधाने माझ्या संपर्कात आले व त्यावेळी औंध पुणे येथील आमच्या कार्यालयातच पोलीस चालकाचे पद रिक्त असल्यामुळे त्यांची त्या ठिकाणी बदली झाली। त्यामुळे सन 1987 त्यांचे व माझे मैत्रीचे संबंध जुळले। त्यांच्यापुळेच मी पुढे आपल्या केंद्रातील सद्भक्त श्री RK शेठ व सद्भक्त श्री नानासाहेब भिंताडे यांच्या संपर्कात आलो। श्री इंगुळकर व श्री RK शेठ हे दोघेही त्यावेळी माळकरी व वारकरी संप्रदायाचे अनुयायी असल्यामुळे मी या दोघांसोबत हरिपाठ कथा कीर्तनात जाऊ लागलो। त्यामुळे काही कीर्तनकार व हरिभक्त महाराजांच्या दर्शनाचा मला योग आला। त्यांच्यासोबत पंढरपूर, देहू, आळंदी अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याचा योग आला। तसेच ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथील श्री नित्यानंद महाराज समाधी मंदिर तसेच तृंगारेश्वर पर्वत निवासी बालयोगी सदानंद महाराज यांच्या दर्शनाचा योगही त्यांच्यामुळेच आला। अशा प्रकारे या दोघांमुळे माझी पारमार्थिक मार्गावर वाटचाल सुरू झाली होती। त्याचवेळी मी माझ्या कार्यान सहकाऱ्यांच्यासोबत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मोटार परिवहन शाखेच्या वार्षिक तपासणीसाठी कामी जात असे। तेथे चालणाऱ्या हॉटेलिंग, ड्रिंक्स, पार्ट्या, अखाद्य सेवन यासारख्या गोष्टीमध्ये मी माझ्या सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे बळी पडलो व हळूहळू त्यांच्याप्रमाणेच विषयासक्त जीवनाकडे आकृष्ट झालो। परंतु माझ्या सद्भाग्याने अशा प्रकारच्या विषाक्त जीवनाला कळाटणी देणारा योग 1992 जुळून आला। आमच्या कार्यालयातील त्यावेळचे प्रमुख लिपिक श्री घाटपांडे हे आपल्या केंद्रात येणारे सद्भक्त श्री बेडेकर काका यांच्या शेजारीच राहण्यास असल्यामुळे ते बेडेकर काकांसोबत परमपूजनीय स्वामी माधवनाथ यांच्या दर्शनासाठी व येथील केंद्रामध्ये कार्यक्रमांना येऊन गेलेले होते। मी आणि इंगुळकर सद्भक्त श्री RK शेठ यांच्यासोबत भोर तालुक्यातील दूरदूरच्या गावी रात्री कथा कीर्तनाला जात असू। त्यामुळे रात्री उशिरा घरी येण्यामुळे आम्हाला जागरण होत असे व त्याचा दुसऱ्या दिवशीच्या कामावर परिणाम होत असल्याचे श्री घाटपांडे यांच्या लक्षात आले होते। श्री इंगुळकर यांची पारमार्थिक आवड विचारात घेऊन त्याने आम्हाला परमपूजनीय स्वामी माधवनाथ तसेच या केंद्रांसंबंधी सविस्तर माहिती दिली व तुम्ही कथा कीर्तनास जाण्याऐवजी या केंद्रामध्ये जाण्याचा सल्ला दिला। तसेच एकदा शासकीय मोटारसायकलवरून काही शासकीय कामानिमित्त श्री घाटपांडे आणि इंगुळकर हे चालले असताना इंगुळकर यांच्या आग्रहाखातर त्यांनी पोलीस ड्रेसवरच परमपूजनीय स्वामी माधवनाथच्या माधवनाथांच्या दर्शनासाठी मायापण येथे घेऊन यावे लागले। अशा प्रकारे श्री इंगुळकर यांना स्वामीजींच्या प्रथम दर्शनाचा योग आला। श्री इंगुळकर यांच्या बोलक्या स्वभावामुळे येथील साधकांकडून केंद्रातील कार्यक्रमांची त्यांनी माहिती करून घेतली। या केंद्राची माहितीनंतर 1992 पहिल्या आठवड्यात ते प्रथम या केंद्रात आले. त्यानंतर 2 महिन्यांनी श्री इंगुळकर यांच्या आग्रहाखातर 1992 अखेरीस मी या केंद्रात दाखल झालो. या केंद्रातील मन प्रसन्न करणारे वातावरण, तसेच येथील शिस्त, स्वच्छता, टापटीपणा आणि वेळ पाळण्याचा कटाक्ष, या गोष्टी मला अत्यंत भावल्या व समाधान वाटले. या केंद्रामध्ये असे वातावरण यापूर्वी मी कोठेही कधीच पाहिले नव्हते. साधनेची तळमळ असणारी, निष्ठापूर्वक ध्यानधारणा करणारी, सेवा करणारी, तसेच श्रद्धापूर्वक भक्ती प्रेम राखून आसक्तीविरहित कर्माचा अभ्यास करणारी व नियमितपणे केंद्रात येणारी शेकडो तरुण मंडळी, उच्च विभूषित मंडळे आपल्या या केंद्रामध्ये पाहायला मिळाली. आपल्याला परमार्थासाठी योग्य ठिकाण मिळाले याची खात्री झाली. त्यामुळे मी नियमितपणे केंद्रातील कार्यक्रमांना हजर राहू लागलो. प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वामीजींची प्रवचने, सत्संग त्यावेळी बंद होती. परंतु केंद्रातील ज्येष्ठ साधक मार्गदर्शकांच्या प्रवचनांमुळेच त्यावेळी मी प्रभावित झालो होतो. पुढे काही दिवसांनी माया अपार्टमेंटमध्ये माझे परमपूज्य स्वामी माधवनाथांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा योग आला. त्यावेळी अर्धांगवायूच्या आजारामुळे त्यांची अर्धी बाजू अधू झाली होती. तरीसुद्धा एक विलक्षण झळाळी त्यांच्या मुखमंडळावर जाणवली. त्यांचा कोमल, प्रसन्न व आनंदी चेहरा पाहून करुणा त्यांच्या डोळ्यातून ओसंडून वाहत आहे असे जाणवले. तेथे उपस्थित असलेल्या इतर साधकांच्याकडे पाहून ते म्हणाले, मी आनंदात आहे, तुम्हीसुद्धा आनंदात राहा. मी जेव्हा त्यांच्या चरणाजवळ माथा टेकून नमस्कार करण्यासाठी वाकलो असता त्यांनी त्यांचा डावा हात माझ्या मस्तकावर ठेवला व पाठीवरून फिरवला. त्यावेळी तो त्यांचा मायेचा स्पर्श अत्यंत सुखावह वाटला. त्यानंतर त्यांनी माझी चौकशी करून केंद्रात येत जा असा प्रेमाचा सल्लाही दिला. काही महिन्यांनी स्वामीजींच्या प्रकृतीमानामध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांची बंद असलेली प्रवचने आणि सत्संग पुन्हा सुरू झाल्यामुळे मला श्रवणाची परवणीच मिळू लागली. आपल्या मधुर वाणीने व रसाळ प्रवचनांद्वारे स्वामीजी रोकड्या प्रतीतीचे अनुभवजन्य पारमार्थिक विचार साधक श्रोत्यांसमोर मांडित असत. त्यामुळे जो त्यांच्या सान्निध्यात येई तो इथेच रमून राही, तो आनंदाचा धनी होई, श्रांत जीव शांत होई, भटकणाऱ्यांना योग्य दिशा मिळे, खिन्न व उद्विग्न मन प्रसन्न होत असे. माझ्या बाबतीत हे असेच झाले. परमार्थ म्हणजे नेमके काय हे स्वामीजींच्या सहवासात आल्यानंतरच कळू लागले. परमार्थ ही जीवनाची उंच पातळी आहे. आपण जे जीवन जगतो तेच परमार्थरूप करायचे, म्हणजे त्या जीवनात ध्यान, नाम, सद्ग्रंथांचे वाचन, सत्संग, उत्तमोत्तम गुण अंगी बांधवण्याचा प्रयत्न, भगवत प्रेम, ईश्वरनिष्ठा अशा सर्व गोष्टी आपल्या वाट्याला आलेली विहित कर्मे करत असतानाच करायच्या. ईश्वरनिष्ठेवर आधारित सर्व संग्राहक आनंदमय जीवन म्हणजे पारमार्थिक जीवन. देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे होणारा जीवनाचा प्रवास म्हणजे परमार्थ. मनाचे चांचल्य दूर करून विवेक वैराग्य अंगी बांधून सुख, शांती, समाधान आणि आनंद प्राप्त करून देणारा आणि असेल त्या परिस्थितीत समाधानी राहायला शिकवणारा तो परमार्थ. विज्ञानाने बाह्य जीवन सुखी होते, परंतु परमार्थ आंतरिक सुख प्राप्त करून देतो अशा सर्व गोष्टी स्वामीजींकडे आल्यावर कळल्या. काही महिने श्रवण झाल्यानंतर परमपूजनीय स्वामी माधवनाथांनी मला 30 ऑगस्ट 1992 भाद्रपद शुद्ध तृतीया हरतालकीच्या पावन दिवशी अनुग्रह दिला. गुरु कृपांकित केले. सद्गुरु कृपेने जीवनात भक्ती अवतरली व माझे सारे जीवनच रसमय होऊन गेले. माझ्या विषयुक्त जीवन संपून सात्विक जीवनात सुरुवात झाली. सद्गुरूच आपले स्वामी, माता, पिता व सर्वस्व आहेत अशा भावनेमुळे माझ्या जीवनात एक प्रकारची निश्चिंतता आली. ध्यानाची व नामस्मरणाची गोडी वाढू लागली, श्रवणाची गोडी वाढली. त्यामुळे जीवनातील खिन्नता नष्ट होऊन जीवनात आनंद वाढू लागला. साधनेमुळे सत्वगुणाची वृद्धी होऊन प्रकृतीमधील रजोगुण, तमोगुण कमी झाले. आहार विहारामध्ये शुद्धता आली. पूर्वीच्या अखाद्य सेवन व अपेयपानाच्या सवयी बंद झाल्या. प्रत्येकाशी वागणे बोलणे सौजन्याचे, प्रेमाचे व नम्रतेचे होऊ लागले. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेऊ लागलो. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध यासारख्या अद्वैत ग्रंथांचे श्रवणामुळे हे ग्रंथ वाचण्याची मला गोडी निर्माण झाली. स्वामीजींचे चरित्र तसेच त्यांचे ग्रंथ वाङ्मय वाचनात आल्यामुळे हातून घडणारी कर्मे ही प्रभूचीच सेवा आहे असा भाव ठेवून करण्याचा प्रयत्न करू लागलो. तसेच या सर्व प्रकारच्या कर्मात स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा सचोटी प्रामाणिकपणा ठेवण्याबाबत दक्षता घेऊ लागलो. आपल्याकडून कोणाची निंदा अपमान होणार नाही याबाबतीतही दक्षता घेण्याचा प्रयत्न करू लागलो. पोलीस खात्यातील आम्ही दोन व्यक्ती स्वामींच्या कृपाछत्राखाली या केंद्रात येऊ लागल्यानंतर स्वामीजींचे व येथील साधक वर्गाचे विशेष प्रेम आम्हाला मिळाले. आम्हाला येथे काही सेवेच्या संधी मिळाल्या. आम्हा दोघांपैकी श्रींगुळकर हे अतिशय बोलक्या स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी येथील अनेक साधकांशी लवकर मैत्रीचे संबंध वाढले. आमच्यावरील प्रेमाखातर आमच्या विनंतीनुसार परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ व त्यांचे सहकारी सद्भक्त श्री मिलिंददादा, पंकजदादा आणि विजयदादा हे सन 1993 औंध येथील आमच्या शासकीय निवासस्थानामध्ये आले होते. त्यावेळी आम्हाला अतिशय आनंद झाला. त्यांच्या कृपाशीर्वादानेच श्री इंगुळकर हे सन 1995 व मी 1994 पोलीस वसाहतीतील शासकीय निवासस्थान सोडून स्वतःच्या घरी स्थलांतरित झालो. आणखी एक शुभप्रसंगी फेब्रुवारी 2007 माझ्या आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रेमाखातर परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ व सौ मधुराताई तसेच सौ करवंदेताई व पंकजदादा केंद्राच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून माझ्या मोठ्या मुलाच्या शुभविवाहासाठी वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आले. त्यावेळी आम्हाला अतिशय आनंद झाला. त्यांच्या प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो. स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने व सद्भक्त डॉक्टर नंदाताई यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे औंध येथील पोलीस वसाहतीमध्ये माझ्या घरी पहिले बालसंस्कार केंद्र 15 ऑगस्ट 1993 सुरू करण्यात आले. तेव्हा नंदाताई व सद्भक्त वेल्लाळकाकू यांनी माझ्या घरी येऊन त्यांनी बालकेंद्राची सुरुवात करून दिली. 1 वर्षानंतर बालकेंद्राच्या पहिल्या वर्धापनदिनी सद्भक्त नंदाताई व सद्भक्त रमा भालेराव अशा दोघी या कार्यक्रमाला आलेल्या होत्या. पुढे भोर तालुक्यातील कामथडी व श्री इंगुळकर यांच्या गावी दुसरे बालसंस्कार केंद्र सुरू करण्यात आले. सन 1995 सद्भक्त श्री राजेंद्र शेलार यांच्या दौंड तालुक्यातील देलवडी या गावी व शेजारच्या राहू पिंपळगाव येथे दर रविवारी तेथील शिक्षकांच्या सहकार्याने शाळांमध्ये संस्कार केंद्र सुरू केल्यामुळे त्या ठिकाणी सद्भक्त शेलार यांच्यासोबत मी बाल केंद्र घेण्यासाठी जात असे. या बालसंस्कार केंद्रामध्ये मुलांना शिकवायच्या गोष्टींचा प्रथम आम्हाला अभ्यास करावा लागे व त्या बाबी आपल्या स्वतःच्या आचरणात आणाव्या लागत. याचा मलाच फायदा झाला. मुलांना सांगायच्या घोषणेमुळे माझेही चहा कॉफी पिणे बंद झाले. पोलीस वसाहतीमधील बालसंस्कार केंद्रामुळे काही मुलांचे पालक या मोठ्या केंद्रात श्रवणासाठी येऊ लागले. त्यापैकी दोघांनी परमपूजनीय स्वामी माधवनाथांकडून व पुढे तिघांनी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांकडून अनुग्रह घेतला. आमच्या आंग्रे परिवारामध्ये काही कौटुंबिक कला असल्यामुळे सर्वांना एकत्र आणण्यासाठी दत्तवाडीतील माझ्या चुलत बंधूंच्या घरी सन 1995 महिन्यातील 2 रविवारी आम्ही सर्व कुटुंबातील प्रत्येक एक सदस्य व जवळचे नातेवाईक फंडांच्या निमित्ताने एकत्र जमतो. फंडाला सुरुवात करण्यापूर्वी मी त्या ठिकाणी आपल्या केंद्रातील प्रार्थना, नामस्मरण, ध्यान व त्यानंतर स्वामीजींच्या ग्रंथवाङ्मयाचे किंवा प्रवचनाचे वाचन करतो. त्यामुळे आमच्या नात्यातील काही मंडळी मोठ्या केंद्रात श्रवणासाठी येऊ लागली व त्यापैकी 6 जणांनी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रह घेतला. तसेच आमच्यातील कौटुंबिक कलही संपले. आणखी एक प्रसंग सांगावासा वाटतो. कोकणातील माझे गावी आंग्रेवाडीतील स्थानिक मंडळींची एक इच्छा होती की त्यावेळी त्या ठिकाणी एखादे मंदिर व्हावे. त्यांची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी केलेला संकल्प स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने पूर्णत्वास गेला. सन 1994 त्या ठिकाणी दत्त मंदिर बांधून श्री दत्तात्रयांच्या मूर्तीची त्या ठिकाणी स्थापना झाली. तेव्हापासून दर गुरुवारी तेथे हरिपाठ होऊ लागला. दरवर्षी तेथे 3 दिवसांचा दत्तजयंती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. तेथील बहुतांशी मंडळी वारकरी संप्रदायाचे अनुयायी झाले व दरवर्षीच्या माघ वारीला ते पंढरपूर क्षेत्री विठुरायाच्या दर्शनासाठी जाऊ लागले. अशा प्रकारे या केंद्रात आल्यामुळे मला परमपूजनीय स्वामी माधवनाथ आणि त्यांनी देह ठेवल्यानंतर परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ अशा श्रोत्रिय व ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंची माझ्या सद्भाग्याने प्राप्ती झाली. त्यांनी सांगितलेल्या साधनेचा अवलंब केल्यामुळे झालेल्या श्रवणामुळे माझे जीवन उन्नत झाले. परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांना माझ्या सर्व परिस्थितीची माहिती देऊन त्यांनी दिलेल्या संमतीनंतर मी मे 2007 SP रत्नागिरी यांच्या कार्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. सेवानिवृत्तीनंतर गावी जाऊन पडीक जमिनीवर आंबा, काजू, खैर इत्यादीसारख्या झाडांची लागवड करणे व घरी दुभती जनावरे पाळणे अशा प्रकारच्या केलेल्या संकल्पास मुरड घालून पुन्हा प्रपंचामध्ये न पडता आपले उर्वरित आयुष्य परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या सान्निध्यातच साधनेसाठी घालवण्याचा निश्चय केला. सेवानिवृत्तीनंतर पुण्यामध्ये स्थायिक झालो. आता सेवानिवृत्तीचा काळ आनंदाने पुढीलप्रमाणे व्यतीत करत आहे. रोज पहाटे 5 वाजता हरिस्मरणपूर्वक उठून अन्निके उरकून 6 वाजेपर्यंत ध्यान करतो. त्यानंतर तळजाई टेकडीवर मॉर्निंग वॉकसाठी निघतो. तासाभराच्या मॉर्निंग वॉकच्या वेळी नामस्मरण सुरू असते. आमच्या 20-21 लोकांचा ग्रुप असून आम्ही सर्वजण एकत्र जमल्यानंतर त्या ठिकाणी वॉर्मअपचे व्यायाम, सूर्यनमस्कार, काही बैठी आसने, प्राणायाम करून 8:30 घरी येतो. त्यानंतर 11:30 स्नान, पूजा, नाश्ता व ज्ञानेश्वरी वाचन चालते. स्नानाच्या वेळी मारुती स्तोत्र व प्रातस्मरणीचे श्लोक, तसेच पूजेच्या वेळी गणपती अथर्वशीर्ष, श्री सुक्तम, पुरुष सुक्तम, करुणाष्टके, आरत्या आणि वर प्रार्थना म्हटली जाते. त्यानंतर 4 वाजेपर्यंत घरची काही प्रापंचिक कामे, दुपारचे जेवण, वर्तमानपत्र वाचन, टीव्हीवरील एखादा कार्यक्रम किंवा बातमीपत्र पाहून थोडा वेळ वामकुक्षी घेऊन 4 ते 5 ध्यानाला बसतो व पुढे सायंकाळी 7:30 स्वामीजींचे ग्रंथवाङ्मयाचे वाचन, थोडेफार लिखाण, तर कधी प्रवचन, सत्संगाच्या सीडी लावून श्रवण करतो. 7:30 ते 9:30 प्रार्थना, आरत्या, सायंपठणाचे श्लोक, श्रीराम रक्षा, नामस्मरण व ग्रंथ वाङ्मय, एखादे वाचन किंवा ज्ञानेश्वरी नित्यपाठ किंवा दासबोध नित्यपाठाचे वाचन करतो. त्यानंतर टीव्हीवरील एखादी मालिका, संभाजींची मालिका, बातमीपत्र पाहून रात्रीचे जेवण करून 10:30 हरिस्मरणपूर्वक झोपी जातो. याखेरीज रविवारचे सकाळचे केंद्र, गुरुवारचे सकाळचे केंद्र व शुक्रवारचे सायंकाळचे धनकवडी उपकेंद्रात नियमितपणे जात असतो. या माझ्या मनोगताच्या निमित्ताने मातोश्री सरलाताई यांची आठवण आल्याखेरीज राहत नाही. मातोश्री सरलाताई म्हणजे सात्विक गुण संपदेची जणू खाणच. पाठीवरून अतिव प्रेमाने फिरणारा त्यांचा हात प्रत्येकाला व विशेष करून भगिनी वर्गाला प्रोत्साहन व धीर देणारा असे. शेकडो साधक साधिकांच्या त्या माऊली झालेल्या होत्या. 1996 गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी परमपूजनीय सद्गुरू स्वामी माधवनाथींनी देह ठेवल्यामुळे मला त्यांचा देहाने सहवास फार कमी मिळाला. तरीसुद्धा ते देहाने गेलेले असले तरी ते चैतन्य रूपाने माझ्यासह आपल्या सर्वांच्या हृदयात वास करून राहिले आहेत. तसेच परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने ते आपणा सर्वांना सतत मार्गदर्शन करीत आहेत. स्वामी माधवनाथांच्या पश्चात स्वामी मकरंदनाथांचे कार्य त्या शुद्धतेने आणि निष्ठेने पुढे नेणे आणि वृंदिगत करण्यासाठी, तसेच आमच्या पारमार्थिक कल्याणासाठी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथसुद्धा आपला देह अक्षरशः चंदनाप्रमाणे झिजित आहेत. आम्हा साधक वर्गाला त्यांनी कोणत्याही गोष्टीची उणीव भासून दिलेली नाही. त्यांच्या या कार्यामध्ये सौ मधुराताईसुद्धा सर्वांसाठी अतिशय कष्ट घेऊन स्वामीजींना मोलाची साथ देत आहेत. या दोघांनाही दीर्घ आयुष्य लाभो व त्यांच्या कृपेचा हात आमच्या साधनेतील सातत्य टिकण्यासाठी, हा देह असेपर्यंत सतत आमच्यावर राहो अशी परमेश्वरा चरणी तसेच सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करून मी माझ्या मनोगताला पूर्णविराम देऊन येथे थांबतो. हरिओम.
वा वा. अंगरे साहेब, तुम्ही तुमच्या जीवनाचा आलेखच सर्वांच्या समोर मांडला आणि तो माझ्याही पूर्ण परिचयाचा आहे. तुमची तळजाई टेकडीवरचा सत्संग व्यायामाचा ग्रुप ही माझ्या परिचयाचा नुकताच झाला. मी दिवाळीच्या दिवशी तळजाई टेकडीवर गेलेलो असताना, वर्षांनी गेलो चालायला, पण माझ्या भाग्याने आंग्रे साहेब मला तिथं भेटले आणि त्यांचा जो ग्रुप आहे तो ग्रुपही मला पाहायला मिळाला. तुम्हाला फार जागरण करू नका आणि स्वामी माधवनाथांकडे तुम्ही जा असा सल्ला देणारे घाटपांडे आणि मी बारामतीला एका वाड्यात आम्ही राहत होतो. आर के शेठ आणि मी, आमचा तसा घरोबा किंवा नात्याचा संबंध आहे असं मी मानतो. आणि इंगुळकर देखील अत्यंत निष्ठेने येत होते, पण तुम्ही जे जीवन बदललं तुमचं स्वतःचं, अतिशय सामान्य अशा कौटुंबिक पार्श्वभूमीमधून तुम्ही स्वामीजींकडे आलात आणि पोलीस खात्यासारख्या ठिकाणी नोकरी करत असताना, आणि संगती संग दोषः म्हणून मांसाहार आणि मद्यपानासारख्या गोष्टींना देखील प्रारंभ झालेला असताना आता चहा कॉफीही घेत नाही. हा जो जीवनामध्ये बदल झाला, मला असं वाटतं की स्वामीजींचं काम प्रत्येक व्यक्तीपाशी कुठंतरी पूर्ण होतं त्या व्यक्तीच्या समाधानाने. तसं तुमच्या समाधानाच्या योगाने स्वामीजींचं काम तुमच्यापुरतं पूर्ण झालेलं आहे. तुमचं जो दिनक्रम पाहिला तर आता आपण आज अभंग ऐकणार आहोत. सद्भक्त ऋषभ अभंग सेवा सादर करेल आणि त्याच्याबरोबर त्याचे तरुण मित्र साथीला आलेले आहेत, त्याची ओळख तूच करून देशील. हा हेमाताईचा नातू आहे बर का, म्हणजे आपल्या केंद्राचाच नातू आहे. शिवाय याचे बाबा, याची आत्या लहान असताना, म्हणजे माझी अशी कल्पना की 8-10 वर्षांचे असताना स्वामीजींच्या पुढे येऊन गात असत. मध्यंतरी त्याच्या बाबांनीही इथं येऊन अभंग म्हटलेले होते. हाही मधून अधून आलेला आहे. नागपूरच्या माझ्या आनंद यात्रेनंतर माझ्या घशाला काही प्रमाणात विश्रांती मिळावी म्हणून आज तो इथं आलेला आहे, जे त्याचा उद्देशही चांगला आहे येण्याचा. आणि मी त्याला असं म्हटलं तर बरं का रे, तुला 25 मिनटं वेळ आहे तर तसा 25 मिनटाचा वेळ तू घ्यायचाच आहेस. ऋषभच्या आई वडिलांनी त्याला त्याच्या कलागुणांना उत्तम वाव दिला हे मला खरंचच फार चांगलं वाटतं. त्यांनी एका सिनेमामध्ये देखील, जे त्याच्या वडिलांनीच काढलेल्या एका सिनेमामध्ये, काय म्हणायचं आपण त्याला, हिरोची भूमिका त्यांनी केली. कलेचं क्षेत्र, गाण्याचं क्षेत्र तर आहेच आहे, असा हा गुणी मुलगा आहे. हरी
पद्मनाभा नारायणानी सुरुवात करतो. रघुनंदन पणशीकर यांची चाल आहे, गायचा प्रयत्न करतो. श्री अनंता
मधुसूदना सकळ देवादि देवा 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 कृपाळु वाजी केशवा कृपाळु वाजी केशवा कृपाळु वाजी केशवा 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 महानंदा महानुभावा महानंदा महानुभावा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा सदाशिवा सहजरूपा सदाशिवा सहजरूपा सदाशिवा सहजरूपा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा जगज्जीवना जगज्जनित्या जगज्जीवना जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना वसुदेव देवकी नंदना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा कृष्णा बाळरांगणा बाळकृष्णा बाळरांगणा बाळकृष्णा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा गाभा कासे पीतांबर गटेवरी कर कासे पीतांबर गटेवरी कर कासे पीतांबर गटेवरी कर कासे पीतांबर गटेवरी कर गळा शोभे हार गळा शोभे हार वै जयंती विटेवरी उभा लावण्याचा गाभा विटेवरी उभा लावण्याचा गाभा शोभिवंत प्रभा कोंदाटली मुख शोभिवंत प्रभा कोंदाटली आनंदे दाटली आनंदे दाटली त्रिभुवने त्रिभुवने विटेवरी उभा लावण्याचा गाभा विटेवरी उभा लावण्याचा गाभा मकरंद म्हणे मकरंद म्हणे भावाचा अंकित मकरंद म्हणे भावाचा अंकित धावे संकटात धावे संकटात भक्ता लागे भक्ता लागे विटेवरी उभा लावण्याचा गाभा विटेवरी उभा लावण्याचा गाभा विटेवरी उभा लावण्याचा गाभा समचरण शोभा समचरण काय वानू विटेवरी उभा लावण्याचा गाभा विटेवरी उभा लावण्याचा गाभा विटेवरी उभा लावण्याचा गाभा
धुमधुमली पंढरी अवघी धुमधुमली
दुम दुमली पंढरी पंढरी पंढरी।
भैरवी गाओ
सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी
भाव उमटू द्या स्पष्ट गायनी भाव उमटू द्या स्पष्ट गायनी थोड़े थोड़े गात प्रतिदिनी थोड़े थोड़े गात प्रतिदिनी पूर्ण कथेचे साधा चित्रण पूर्ण कथेचे साधा चित्रण गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण नका सांगुरे नाम ग्राम नका सांगुरे नका सांगुरे नका सांगुरे नाम ग्राम वा स्वतास माझे शिष्यच म्हणवा स्वतास माझे शिष्यच म्हणवा स्वरात ठेवा हास्य गोडवा स्वरात ठेवा हास्य गोडवा योग्य तेवढे बोला भाषण योग्य तेवढे बोला भाषण गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण काय धनाचे मूल्य मुनिजना काय धनाचे मूल्य मुनिजना अवघ्या आशा श्रीरामार्पण अवघ्या आशा श्रीरामार्पण अवघ्या आशा श्रीरामार्पण गा बाळानो श्रीरामायण गा बाळानो रामायण गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण रघुराजाचा रघुराजाच्या नगरी जाऊन रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री रामायण गा बाळानो श्री
खरंच अतिशय अतिशय प्रेमाने आलास आणि खूप गोड गायलास.
कन करून देऊ?
हो दे.
पेटीवर सौमित्र क्षीरसागर आणि तबल्यावर राहुल चंपानेरकर.
सौमित्र आणि राहुल यांनीही खूप चांगलं वाजवलं. असा चांगला तबला वाजला की स्वामीजी म्हणायचे की चांबड्यातून इतका गोड आवाज येतो तसा तू गोड आवाज काढलास. पेटीची साथ ही अतिशय उत्तम होती, अभंगांची निवड ही खूप चांगली होती, दोन प्रथितयश उत्तम अशी गाणी किंवा अभंग तू घेतलेस, एक तुकाराम महाराजांचं आणि एक गीत रामायणातलं गीत, आणि मध्ये दोन मी रचलेली जी काव्य आहेत तर ती मला तू गाऊन दाखवलीस. त्या चालीही मला आवडल्या, तू गायलासही खूप चांगलं. सगळ्यात शेवटी रामायणातला करुण प्रसंग आपल्या वडिलांच्या समोर आपल्या वडिलांच्या कीर्तीपर गायचं, पण ते वडील आहेत असं आपल्याला माहीत नसावं आणि ही आपली मुलं आहेत हे वडिलांना माहीत नसावं. एका वनवासी मुनी ऋषींच्या घरामध्ये ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा सांभाळून गीत रामायण गीताच्या योगाने आपल्या वडिलांचं चरित्र गा असं वाल्मिकींनी सांगावं हा रामायणात खूप करुण प्रसंग आहेत. पण हा प्रसंग फार करुण आहे असं मला वाटतं. एक ऋषींची मर्यादा मुनींची मर्यादा म्हणून धनाचं काय काम असं वाल्मिकी त्यांना शिकवतात, आणि दक्षिणा म्हणून जर किंवा मानधन म्हणून जर काही मिळालं असतं तर ते खरे त्या राज्याचे मालकच होते, त्याच्यातून कसं घेणार. मोठ्या खुबीनी रचलेली ही काव्य तू गायलास देखील फार चांगला, हृदयाला सगळंच त्यामुळं स्पर्श करून गेलं. तुमच्या तिघांच्याही कलागुणांना दिवसेंदिवस जास्त चांगली चांगली अशी पालवी फुटो आणि तुम्ही चांगल्या व्यक्ती आणि तुमच्या क्षेत्रामध्ये महनीय प्रसिद्ध असे होवोत अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. हरी हरी हरी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.